नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवी ऐश्वर्या नायर तुमकां प्रादेशीक खबरो दिता. गोंय सरकारान मुख्यमंत्री अन्नपूर्णा येवजण राजपत्रावरवी अधिसूचीत केला. ह्या येवजणेसकयल बायलां आपमजत गटांक खानावळींनी जेवण खाण दिवपाचे कंत्राट घेवपाक मेळटले. सरकारी खानावळी म्हामंडळा संस्था, स्वायत्त संस्था तशेंच मंडळाच्या सुवातींनी खानावळी वा खाणा जेवणाची वेवस्था करूंक आपमजत गटांक कंत्राटां मेळटली. बायलांक आर्थिक नदरेन स्वावलंबी करपाचो हेत दवरून सरकारान ही येवजण चालीक लायल्या. रोपांच्या लागवडी खातीर आमदारांच्या मतदारसंघांनी लागू आशिल्ली दरेक मतदारसंघात लागू आशिल्ली रोपां वाटपाची येवजण आता खासदारांच्या मतदारसंघांनी सरकारान लागू केल्या. आता मेरेन ह्या येवजणे सकयल आमदारांच्या मतदारसंघांनी फळ फळावळीच्या झाडांची गरजेप्रमाण 1000 मेरेन रोपां वाटपाची वेवस्था आशिल्ली. आता ही रोपां खासदारांकूय तांच्या मतदारसंघांनी मेळटली. ह्या रोपांचेर दरेक मतदारसंघात 1.5 लाख रुपया मेरेन खर्चाची मर्यादा आसा. दिवचल शारात बाजारपेठेत राती लागिल्ल्या उज्याच्या घडणुकेत 5 पसरे आनी 1 खानावळीक उजो लागलो. उजो पालोवपी दळाच्या कर्मचाऱ्याकडच्यान मेळिल्ल्या माहितीप्रमाण दळाच्या पंगडान उजो आटापा हाडून शेजारचे पसरे आनी अस्थापना सालवार केली. राती सुमार 10:30 वरांचेर ही गजाल घडली. म्हापशे, पणजे, फोणे आनी वाळपयच्या उजो पालोवपी दळांच्या पंगडांनी सुवातेर वचून उजो आटापा हाडलो. उज्याचे कारण सोदप चल्ला. पणजे मळ्यात परिषद घरात व्हिजन गोवा प्रदर्शन भरला. मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी उक्तावण करतना प्रदर्शनातल्या दालनाक भेट दिवन दालनाची पळोवणी केली. केंद्र सरकाराची वेगवेगळी सरकारी खाती, म्हामंडळां आनी आस्थापनांनी ह्या 4 दिसांच्या प्रदर्शनात आपली दालना घाल्यात. तांची उत्पादना, उपक्रम आनी येवजण्याविशी माहिती लोकांखातीर उक्ती केल्या. भूगर्भशास्त्र, हस्तकला, कोयर, शेतकी अशा वेगवेगळ्या कितल्याशाच गजाली प्रदर्शनांक भेट दिल्यार विद्यार्थ्यांक शिकूंक मेळटल्यो. खास करून सगळ्या विद्यार्थ्यांनी ह्या प्रदर्शनाक भेट दिवची, अशे तरेची प्रदर्शना परत परत जावची म्हूण भुरग्यांनी ह्या उपक्रमाक बरो प्रतिसाद दिला अशें सांगून मुखेलमंत्र्यांनी आयोजकांचे ह्या प्रदर्शना खातीर तोखणाय केली. दिल्लीत धरिल्ल्या इसीक हे आतंकवादी संघटनेच्या हस्तक अतिरेक्यांनी गोंयात कारवायो केल्ल्याची कसलीच माहिती ना. ह्यो खबऱ्यो फकत प्रसिद्धी माध्यमांनी हाडल्यात अशें सांगून मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी खबरो न्हयकारल्यात. हे अतिरेकी हस्तक गोंयात येवन पळोवणी करून गेले. गोंयचे शिमेर कर्नाटकाच्या जंगलात तांचो तळ आशिल्लो. थंय तांणी स्फोटकांच्यो चाचण्यो केल्यो. अशा तरेच्यो खबऱ्यो कांय दिसाळ्यांनी हाडल्यात. त्या विशीं विचारले तेन्ना मुखेलमंत्र्यांनी ही जाप दिली. गोंयचे पुलीस महासंचालक जसपाल सिंग हांणी ही खबर न्हयकारल्या. गोंय पुलिशेक दिल्ली पुलिसांकडल्यान अशे तरेची कसलीच माहिती मेळिल्ली ना अशें डीजीपी जसपाल सिंग हांणी सांगले. नॅशनल गेम्स तेकता तशी खेळा सर्तींच्या सुवातांनी सोयी सुविधा तयार जातात. सर्तीच्या उक्तावणाची तयारी लागी लागी जाल्या. सर्तीच्यो साधन सुविधा तयार आसात जशी माहिती खेळा मंत्री गोविंद गावडे हांणी दिल्या. खेळा सर्तीच्या तयारेचो खेळा मंत्री नियाळ घेता. कांपालार वेटलिफ्टिंगाच्या खेळा सुविधांखातीर चालू आशिल्ल्या तयारेची खेळा मंत्र्यांनी पळोवणी केली. आयतारा आदी काम सोपतले अशें मंत्र्यांनी सांगले. 25 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबर मजगती गोंयात राष्ट्रीय खेळा सर्तीचे घेवपाचे थारायला. उक्तावण सुवाळो फातोड्ड्या मैदानाचेर जावपाचो आसा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या हजेरेंत उक्तावण जातले अशी माहिती मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी दिल्या. दिवचल नगरपालिकेक स्वच्छ भारत नितळ गोंय हो सगळ्यांत नितळ शाळाचो शारी पुरस्कार फावो जाला. सरकाराचो जी सुडा हे शारी उदरगत एजन्सीवरवी नितर शाळांचे जाल्ले सर्वेक्षणात दिवचल शाराक हो पुरस्काराचो मान फावो जाला. नगराध्यक्ष कुंदन फळारी आनी नगरपालिकेचे मुख्य अधिकारी सचिन देसाय हांणी ह्या पुरस्कारांचे श्रेय पालिकेचे कामगार आनी हेर कर्मचाऱ्यांक दिल्या. गोयचे नामनेचे संशोधक लेखक मडगाव नगरपालिकेच्या आदले नगराध्यक्ष वाल्मिकी फालेरो 71 वर्साच्या पिरायेचेर संसाराक अंतरले. तांकां काळजाच्या आताकान मरण आयले. तांचे फाटल्यान घरकान डेझी ह्यो आसात. करंट विल्की फ्री फ्रेंड्स जनरल नेमाळ्याचे समूह आनी इंडियन एक्सप्रेस अशा नेमाळ्यांखातीर फालेरो हांणी लिखाण केला. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो.